अध्याय 10वां, श्लोक 14वां। अध्याय 10वां, श्लोक 14वां। सर्वं एतद्रदं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्ति विदुर देवान दानवाः। ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषि मार्ग होते जे कथिले, तया आघवेयांचेची फिटले अनोळखपण। जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी ये कृपेची जहाली ओल, म्हणवनी संवाद फळेशी उठली। अहो नारदादिका संता, त्यांची या उक्तिरूप सरिता, मी महोदधी जाहलो अनंता संवाद सुखाचा। प्रभु आघवेनी येणे जन्मे, जी पुण्ये केली मिया उत्तमे, तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरुदेवा। एरवी वडील वडिलांचे नि मुखे, मी सदा तुते कानी ऐके, परी कृपान किजेची तुवा एके, तव नेणवेची काही। म्हणवनी भाग्य जै सानुकूळ, झाली या केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळा गुरुकृपा साच। जी बनकरू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी जै वसंतू पावे। अहो विषमा जै वोहट पडे, तै मधुर ते मधुर आवडे, पै रसायन तै गोडे जै आरोग्य देही। का इंद्रिये वाचा प्राण, या जालियांचे तैची सार्थकपण, जै चैतन्य येऊनी आपण संचरे माझी। तैसे शब्द जात आलोडिले, अथवा योगादिक जे अभ्यासिले, ते तैची म्हणोये आपुले जै सानुकूल श्री गुरु। ऐसिये जालिये प्रतीतीचे नि माझे, अर्जुन निश्चयाची नाचतसु भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मी नदे। तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देवदानवांची मती जोगा नवसी। तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो कहींची नोहे हे मदभावा भरवसेनी आले।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। नवविधा भक्ती मधला शेवटचा भक्ती प्रकार आत्मनिवेदन भक्ती, तीही दासबोधामध्ये ज्या प्रकाराने समर्थांनी वर्णन करून सांगितली, ती पाहत असताना आपण दशक 4 समास 9 आत्मनिवेदन भक्ती नाम समास, दशक 5 समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास, दशक 6 समास 2 ब्रह्म पावन नाम समास, दशक 6 समास 3 मायोद्भव नाम समास, दशक 8 समास 8 आत्मदर्शन नाम समास दशक 13 समास 2 सारासार निरूपण नाम समास इतके समास पाहिले. या सर्व समासांचं जर तात्पर्य पाहायचं झालं तर आत्मनिवेदन म्हणजे समर्थ असं म्हणतात की देवाला आपण अर्पण होणं. त्याचा विचार सांगताना सर्व समासामध्ये जवळपास समर्थांनी त्याचा उपाय सांगताना देव कोण हे ओळखणं, आपण कोण हे ओळखणं आणि मग समर्पण घडणं असं सांगितलं. त्याच्यासाठी साधन म्हणून काही ठिकाणी त्यांनी तत्व विवरण करावं असं सांगितलं, सारासार विचार करावा असं सांगितलं. चिंतनानी शरीरातली जी पंचतत्व आहेत ती बाहेरच्या पंच महाभूतांमध्ये विलीन करावीत हा एक आत्मनिवेदनाचा प्रकार. शरीरातली पंचतत्व बाहेरच्या पंच महाभूतांमध्ये विलीन झाल्यावर चिंतनानी विलीन झाल्यानंतर उरते ती शुद्ध जाणीव. पंचतत्व विलीन झाली असं ज्यांना समजतं तो शिल्लक राहतो. ही जी जाणीव आहे ही जाणीव आपोआप आपण परमात्मा आपण सच्चिदानंद या बोधावर येते. प्रकृती आणि पुरुष या दोनच गोष्टी अस्तित्वात आहेत आणि अहंताजन्य मी अशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही. त्यामुळे जर प्रकृती समर्पित झाली तर एक परमात्माच शिल्लक राहतो. अशा प्रकारे जवळपास सर्व समासांमध्ये समर्थांनी त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. त्याच्या बरोबरीने हे होण्याचा विधी म्हणून ध्यान देखील समर्थांनी सांगितलं. या ध्यानामध्ये साक्षीत्व राखून विचारांचा लय होणं, समोरचे विचार संपले की विचारजन्य अशी जी प्रकृती आपल्याला लाभलेली आहे ती प्रकृती देखील आपोआप लोप पावते आणि जो साक्षी असतो त्याला तदा द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम या न्यायाने स्वरूपबोध प्राप्त होतो. असा स्वरूपबोध प्राप्त झाल्यानंतर निर्गुण निरंजन अद्वैत परिपूर्ण तत् स्वरूप म्हणजे परमात्म स्वरूप अभेद शिवस्वरूप किंवा देवस्वरूपाशी भक्त अनन्य होतो. याला समर्थांनी आत्मनिवेदन असं म्हटलं. या आत्मनिवेदनामुळं सायोज्य मुक्ती किंवा कधीही न ढळणारी अशी स्वरूप मुक्ती साधकाला प्राप्त होते. याचं स्वरूप असं की समाधीच्या वेळेला प्राप्त होणारी मुक्तीजन्य स्थिती जी आहे ती समाधी वृत्तीपुरती मर्यादित असते. तर ही सायोज्य मुक्ती आहे ती सायोज्य मुक्ती समाधी उतरल्यानंतर देखील चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे निबोधे अशा प्रकारे व्यवहार करत असताना देखील आपण मुक्त अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. याच्यासाठी समर्थांनी गुरुवचनावर अत्यंतिक श्रद्धा किंवा निष्ठा आणि गुरुवचन म्हणजे अहम ब्रह्मास्मी महावाक्य किंवा तेच तू आहेस तत्त्वम असी किंवा सोहम अस्मी याला समर्थांनी गुरुवाक्य असं म्हटलेलं आहे. या गुरुवाक्याच्या योगाने आत्मनिवेदन भक्तीच्या सहाय्याने गुरु शिष्य ऐक्य भक्त अनुभवतो असं समर्थ म्हणतात. त्यामुळे गुरुवचनावर श्रद्धा गुरुवचनाचा विचार सारासार विचार ध्यान एकांत काळी तसंच श्रवण आणि मनन त्या योगांनी स्वरूपज्ञान, स्वरूपज्ञानातून सर्वम खलविदम ब्रह्म असं ब्रह्मज्ञान, आणि हे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या ब्रह्माशी एकरूपता अनुभवणारा विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशा बोधानी कायम परमात्म भावनेशी एकरूपता अनुभवतो. सर्वत्र भरून राहिलेलं ब्रह्म अनुभवत असताना परमात्म दर्शन आणि त्या परमात्म दर्शनामुळं इंद्रियांची विषयाच्या ठिकाणी आकर्षित होण्याची खोड संपून जाऊन एक प्रकारे वैराग्याचा लाभ प्राप्त होणं, अशा रीतीने ब्रह्मज्ञान अधिक वैराग्य लाभ, यामुळं परिपूर्ण असं जीवन, याला समर्थ सायोज्य मुक्ती असं म्हणतात. या सायोज्य मुक्तीचा धनी आत्मनिवेदनाच्या योगानी भक्त पावतो, भक्त होतो असं समर्थांनी एकूण या सर्व विवेचनाचं तात्पर्य म्हणून सांगितलेलं आहे. अजूनही दोन तीन समास आहेत, पण या दोन तीन समासांचं तात्पर्य हेच निघतं असं असल्यामुळं आणि मूळ विषय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती असं असल्यामुळं या ठिकाणी मी थांबायचं असं ठरवलं. तरी देखील दशक 12 समास 5 याच्यामध्ये समर्थांनी जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन असे आत्मनिवेदनाचे प्रकार सांगितले आणि ते निरूपण करायचे राहिले, कारण ते या कोणत्याही प्रकारामध्ये ज्या एका विचारसारणीनी, सिक्वेन्सनी समर्थांनी सांगितलेलं आहे तसे या समासामध्ये आलेले नाहीत. जड आत्मनिवेदन याचा अर्थ आपण देह आहोत आणि सर्व जगत हे जड आहे, अशा रीतीने जरी विचार केला तरी देखील पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार आहे असं समर्थ म्हणाले. पदार्थ जड, आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होये अशी सुरुवातीला समर्थांनी ओविलेली. पदार्थ हा जड आहे, पदार्थ जड पदार्थ जाणणारा आत्मा, या ठिकाणी आत्मा म्हणजे जीव, हा चंचळ आहे आणि या चंचळाला जर बोध झाला, जीवाला जर बोध झाला तर तो विमळ निश्चयाला प्राप्त होतो, विमळ ब्रह्माला प्राप्त होतो. जो या प्रकारचं विवरण करतो तो विवरण करता करता परब्रह्म सत्तेशी आपल्या स्वतःला विसरून विरून तत्काळ तद्रूप होतो असं समर्थ म्हणाले. आणि हा तद्रूप होण्याचा मार्ग म्हणजे आपण जर देह समजलो तर पदार्थ मने काया वाचा, पदार्थ म्हणजे माझे जे काही सगळं पझेशन मध्ये आहे ते, घरदार, शेतीवाडी इत्यादी, गाडी घोडे इत्यादी, त्याच्या सकट मनानी कायेनी वाचेनी मी हा अवघाची देवाचा, जो काही मी असेल तो मी खरं म्हणजे देवाचा आहे, देवाला समर्पित आहे, अशा प्रकारे चिंतन करणं आणि चिंतनाने विवरोन विरे असं चिंतन, विवरून विवरून सतत चिंतन करून करून देह बुद्धी विरून जाणं आणि देवाशी एकरूपता साधणं जड आत्मनिवेदनाचा विचार असा असं समर्थ म्हणतात. तर जीवाबद्दल समर्थ असं म्हणतात, पदार्थ जड आत्मा चंचळ, हा जो चंचळ आत्मा आपल्या ठिकाणी जीव रूपानी आहे तो चळतो, तो मनामुळे चळतो, विषयांमुळे चळतो, बुद्धीच्या ठिकाणी जर वेगवेगळे भाव निर्माण झाले तर चळतो, जशी दया बुद्धी, लोभ बुद्धी, मत्सर बुद्धी, तर तो चंचल आत्मा चळतो. चंचल करता तो जगदीश, पण हा जो जीव आहे त्याला निर्माण केलेला आहे जगदीशाने, प्राणी मात्र त्याचा अंश, आणि प्राणी मात्र हा चंचल कर्त्याचाच अंश आहे, त्याचा तोच. त्यामुळे जो सगळा व्यवहार चाललेला आहे तो चंचल करता जगदीश आणि प्राणी मात्र असलेला त्याचा अंश यांच्यातच चाललेला आहे. आपण अशी ठावची नाही, मी या नावाचा पदार्थ नाही असं वारंवार विवरण करावं, चिंतन करावं. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, असं चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण सांगितलं असं समर्थ म्हणतात. करता देव तो आपण कोठेची नाही, देव हा करता, मी या नावाचा प्रकार नाही, त्या देवाशी आपली अनन्यता, अशा प्रकारे चंचल आत्मनिवेदन समर्थांनी सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैसा. जर परब्रह्म विचार पाहिला तर चंचळ या नावाचा पदार्थ खरं म्हणजे नाही, आत्मा हा अत्यंत अचळ निश्चळ असा आहे. आत्म्याच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी कसलीही चंचलता नाही, तो अविकार आहे. अशा निश्चळ परमात्म्याच्या ठिकाणी मी असेनच कसा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. हे सर्व विचार प्रकार सांगितले आहेत, विवेक प्रकार सांगितले आहेत, चिंतन प्रकार सांगितलेले आहेत. तीही प्रकारे आपण नाही नाही दुसरेपण या तीनही प्रकारांनी चिंतन जर करत गेलं तर नाही नाही दुजेपण, दुजेपण किंवा द्वैत किंवा परमात्म्यापासून वेगळेपणा हा मुळातच संभवत नाही. आपण नसता मी पण नाहीच कोठे, पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले बोलणे. आता समर्थ असं म्हणतात की याचा विचार करता करता जो विचार करतो तो अनुमानाला येऊन प्राप्त होतो. समजून घेता घेता जो समजून घेणार आहे त्याला कळो आले, त्याला समजत. पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता, आणि मग याच्या पुढे कोणतं बोलणंच संभवत नाही. आत्मनिवेदन भक्ती अशी की तशी, त्याचं कोणतंही विवरण हे जर लक्षात आलं, लक्षात घेतलं आणि अनुभवाचं झालं, पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता, तर सगळं बोलणं आता निवांत होऊन गेलं पाहिजे, बोलणं थांबलं पाहिजे, बोलणं शमलं पाहिजे. मीही माझं बोलणं थांबवतो. दासबोध अशा रीतीने समर्थांनी दासबोधामध्ये जी आत्मनिवेदन भक्ती सांगितली ती या प्रकाराने आपण पाहिली. या आत्मनिवेदन भक्तीचं समर्थांनी सांगितलेलं तात्पर्य पाहिलं, आणि जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते समर्थांचं मत आहे, आणि इतर संतांना ते लागू नाही असं मात्र मुळीच नाही. समर्थांनी दासबोध सांगण्याचा जेव्हा निश्चय केला तेव्हा सर्व ग्रंथांच्या संमतीने मी हे बोलतो आहे असे उद्गार काढले. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असं ते म्हणाले. हे जे माझं बोलणं आहे ते माझं बोलणं आहे म्हणून केवळ ऐकू नका. अनेक ग्रंथांच्या संमतीने मी हे बोलतो आहे. या ग्रंथांमध्ये उपनिषद आहेत, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित आणि माझी स्वतःचीही प्रचिती त्याच्यात आहे, शास्त्रांचीही प्रचिती आहे, सर्व ग्रंथांची अनेक ग्रंथांची संमती माझ्या बोलण्याला आहे असं म्हणाले. त्यामुळं समर्थांनी सांगितलेलं जे हे आत्मनिवेदन आहे, हे आत्मनिवेदन अत्यंत शास्त्रीय आहे. याच्या प्रकाशात, या शास्त्राच्या प्रकाशात आता भगवद्गीतेमध्ये जिथं जिथं आत्मनिवेदन भक्ती याचा अर्थ आता स्पष्ट झाला. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे केवळ श्रवण नव्हे, केवळ ध्यानाने आलेला अनुभव नव्हे, केवळ गुरुपूजा नव्हे, केवळ सद्गुरूंचा दास होऊन राहणं नव्हे, केवळ सद्गुरूंचं पूजन नव्हे आणि सद्गुरूंच्या मनोभावाशी खूप जुळून गेल्यामुळं असणारं सख्यही नव्हे. यामुळं मिळणारी जी आत्मप्रचिती आहे, ती आत्मप्रचिती या सर्व साधनांनी, श्रवणापासून ते सख्यापर्यंत असणाऱ्या, की ज्यामुळं अहम आत्मा असा प्रत्यक्ष बोध झाला, त्या बोधासहित हा बोध ढळू न देता जिथं जिथं म्हणून वर्तन घडलं ती आत्मनिवेदन भक्ती झाली. हा बोध खाली आला, साधकाचा बोध खाली येतो. ध्यानाच्या वेळेला साधकाचं ध्यान फार चांगलं लागतं, तो स्वरूपाशी तन्मय होतो. ध्यानातून उतरला आणि घरी जाता जाता त्याचा बोध नाहीसा होतो. स्वामीजी म्हणायचे की निरूपणाच्या वेळेला वृत्ती तद्रूप होऊन जाते आणि निरूपण झाल्यानंतर पालटते. ते तर म्हणायचे जिना उतरता उतरता तो बोध जातो, जिना उतरता उतरता मागच्या साधकाचा जरा घाईनी धक्का लागला तर असा बघतो, इतका बोध निघून जातो. तसं नाही तर या सर्व प्रकारांनी बोध संपादन करून ज्याचा बोध व्यवहारात देखील टिकून राहतो अशा भक्ताचं भगवंतांनी केलेलं निरूपण म्हणजे भगवद्गीतेमध्ये आलेली आत्मनिवेदन भक्ती. दुसऱ्या अध्यायापासून मी सुरुवात करतोय. दुसऱ्या अध्यायातला 39वा श्लोक आहे. या श्लोकाच्या आधी भगवंतांनी अर्जुनाला आत्मबुद्धी सांगितली, आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं. आणि आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत जी खुणेची गोष्ट आहे, ती खुणेची गोष्ट हे आत्मविषयक तत्वज्ञान सांगून भगवंतांनी सांगितली. तो श्लोक आता मी वाचणार आहे, त्याच्या अलीकडचा आहे, 38वा श्लोक आहे. भगवंत असं म्हणतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसी. आत्मविषयक तत्वज्ञान मुरल्यानंतर सुख आणि दुःख ही समान करून, तसंच लाभ आणि अलाभ, जय आणि अजय किंवा पराजय हे देखील समान ठेवून, कारण आत्म्याच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही, लाभही नाही अलाभही नाही, हे देहबुद्धीच्या ठिकाणी आहे. आत्मविषयक तत्वज्ञान जर मुरलं तर जय पराजय या गोष्टींकडे समत्वाने पाहून, ततो युद्धाय युज्यस्व, तू युद्धाला तयार राहा. प्रासंगिक उल्लेख युद्धाचा आहे, कर्माबद्दल भगवंत सांगतात. अर्जुनाला रणांगणावर सांगितलेली असल्याने ऐसेनी समये कर्कशे जेथ लोह मांसाचे घाटी अशा विचित्र स्थितीमध्ये ज्या ठिकाणी लोखंडाचा आणि मनुष्याच्या मासाचा संबंध येतो इतक्या भयानक स्थितीमध्ये ही भगवद्गीता सांगितली. युद्धाला प्रवृत्त करायचं होतं पण स्वधर्म कर्माला प्रवृत्त करायचं होतं, त्यामुळे ही भगवद्गीता सांगितली गेली. म्हणून आत्मविषयक तत्वज्ञान परिपूर्ण रीतीने मुरल्यानंतर मग स्वधर्म कर्म करायला तयार हो, त्यांनी तू पाप मुक्त होशील. आत्मनिवेदनाची कल्पना हीच आहे. बोध प्राप्त झाल्यानंतर चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्तीचा सदा सर्व काळ लाभ घेणं. पण भगवंतांच्या असं लक्षात आलं की आत्मविषयक तत्वज्ञान, केवळ आत्मविषयक तत्वज्ञान सांगितल्यामुळं सायुज्य मुक्तीला, आता मी आत्मनिवेदन शब्द वापरेन जो भगवद्गीतेमध्ये येत नाहीये, आत्मनिवेदनाला प्राप्त होऊ शकत नाही. आत्मनिवेदन म्हणजे बोध प्राप्त झाल्यानंतर त्या बोधातच वर्तन करण्याची कला. भगवंत या 39व्या श्लोकामध्ये म्हणतात, एषा तेभी हिता सांख्ये. आत्मवस्तूच्या विवेकाविषयी हे एवढं मी तुला सांगितलं. एषा ते अभिहिता सांख्ये, मी तुला सांगितलं आत्मवस्तूचा विवेक अभिहित कसं करायचं हे मी तुला सांगितलं आतापर्यंत. बुद्धिर्योगे त्विमाम शृणु, तू म्हणजे परंतु या आत्महिताच्या आत्मवस्तूच्या प्राप्तीचा जो उपाय आहे त्या उपायाला योग असं म्हणतात. मी तुला ज्ञान सांगितलं आतापर्यंत, पण आता मी या ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसी. ज्या योगानी म्हणजे जी बुद्धी सांगितली सांख्य बुद्धी, तर ते तत्वज्ञान पण त्याच्या प्राप्तीचा उपाय या दोन्हीच्या जोडगोळीनी कर्मबंधम प्रहास्यसी, तू कर्मरूपी बंधातून मुक्त होऊन जाशील. अतिशय महत्वाचा श्लोक. याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा. आत्मविषयक तत्वज्ञान तुला सांगितलं, हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान या दुसऱ्या अध्यायातला श्लोक 20-25 असं सांगितलं गेलं. हे तत्वज्ञान जरी तुला सांगितलं तरी देखील आता आत्म्याच्या प्राप्तीच्या उपायाची बुद्धी मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. ही जी उपायाची बुद्धी आहे ती नंतर सांगितली गेली, आता सांगतो असं म्हणून नंतर सांगितली. ही जी कर्माची युक्ती आहे ही कर्माची युक्ती पुढे श्लोक 47 आणि 48 या दोन श्लोकांमध्ये सांगितली. ते असं म्हणतात, अशा रीतीने हे सांख्य बुद्धी किंवा आत्मविषयक तत्वज्ञान जाणून घेणं आणि योग बुद्धी म्हणजे त्याच्या प्राप्तीचा उपायाची कला बुद्धी, या दोन्हीनी युक्त झाल्यामुळं तू कर्मबंधाला टाकून देशील, तू कर्मबंधातून सुटशील. तुम्हाला आता हे सगळं लक्षपूर्वक ऐकायला लागेल. हे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही अशी गोष्ट तुम्ही ऐकता आहात असं धरा. हे जे सांगितलं जात आहे असं कोणीही सांगितलेलं नाही, कारण अशा प्रकारचं निरूपणच कोणी केलेलं नाही. भगवद्गीतेमध्ये आलेली आत्मनिवेदन भक्ती असं निरूपणच कोणी केलेलं नसल्यामुळं या अंगाने कोणी कधीच सांगितलेलं नाही ते तुम्हाला सांगितलं जात आहे. याच्यामध्ये जे आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलेलं आहे भगवंतांनी ते म्हणजे न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा कधीही जन्माला येत नाही आणि कधीही मरत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः, तो होता पूर्वी किंवा पुढे असेल किंवा आत्ता आहे असं त्याच्या संबंधी बोलणं होऊ शकत नाही. तो नित्य सिद्ध आणि आहेच आहे असा आहे. अजाहा, तो जन्मरहित आहे, अनुत्पन्न आहे. नित्यहा, तो नित्य स्वरूप आहे. देहासारखा तो अनित्य नाही, सृष्टीसारखा तो अनित्य नाही, तो कायम आहेच आहे. शाश्वतः अयम पुराणः, या श्लोकांवरची निरूपण तुम्ही ऐकलेली असतील अनेक ठिकाणी, पण ज्या पद्धतीने हे मांडलं जात आहे ते तुम्ही कधी ऐकलेलं नाही असं मला तुम्हाला सांगायचं. तो शाश्वत आहे आणि फार फार पुराण आहे, सनातन आहे. आणि देह मारल्यामुळं तो मारला जात नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे, वेदा विनाशिनम नित्यम, वेद अविनाशिनम नित्यम हा विनाशी आहे आणि नित्य आहे असाच हा जाणला जातो. य एनम अजम अव्ययम, तो अज आहे आणि अव्यय आहे अशा रीतीने तो ज्याला जाणतो. कथम स पुरुष पार्थ कम घातयती हंतिकम, तो कोणाला कोणाचा कधी घात करू शकेल का, कोणाला कधी मारू शकेल का, कारण हा मारलाच जात नाही. देह मारला जातो पण आत्मा नाही मारला जात. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. जशी वस्त्र जीर्णानी यथा जेव्हा जुनी होतात तेव्हा, नवानी गृह्णाती नरोपराणी नवीन घेतली जातात, तसं जेव्हा शरीर जीर्ण होतं तेव्हा अन्य शरीर घेतलं जातं. नैनम छिंदंती शस्त्राणी, आणि युद्धाची जर भूमिका पाहायची झाली तर शस्त्रांनी हा तोडला जात नाही. नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुतः, पंचमहाभूत याचं वाकडं करू शकत नाही. अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. अव्यक्तोयम, हा अव्यक्त आहे, दिसणारा नाही. अचिंत्योयम, हा चिंत्य नाही, चिंतनात सापडणारा नाही. अविकारीयोयम उच्यते, आणि हा अविकारी असा आहे. देह विकारवान होतो, मन विकारवान होतं, पण हा विकारवान होत नाही. तस्मात एवं विदित्वैनम, म्हणून याला अशा प्रकारे जाणून नत्वम शोचितु महसी, तू शोक करणं योग्य नाही असा प्रासंगिक उपदेश युद्धाच्या मुळे तू शोक करणं योग्य नाही असा अर्जुनाला भगवंत करत आहेत. ही जी आत्म्याची लक्षणं आहेत ती आत्म्याची लक्षणच स्थिर बुद्धीची लक्षणं आहेत. आपल्या लक्षात येईल की भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली ती आत्मा जाणणाऱ्या किंवा आत्म्याची लक्षणं आहेत, तर तीच स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः जन्म मृत्यू ही जी शंका आहे आपल्याला, त्या जन्म मृत्यूच्या शंकेच्या पलीकडे आत्मा आहे. तसंच त्याचं स्वरूप अत्यंत अविनाशी आहे, तो नित्य आहे, अज म्हणजे न जन्मणारा आहे आणि अव्यय म्हणजे न मरणारा आहे. शस्त्रांनी, अग्निनी, आप, वायू इत्यादिकांनी हा कधी घात पावत नाही, याचा घात होत नाही. या आत्म्याकरता जन्म आणि मृत्यू जणू वस्त्र बदलणं असं आहे. मृत्यू जणू वस्त्र जुनं टाकून देणं आणि जन्म म्हणजे जणू नवीन वस्त्र धारण करणं असं आहे. आणि हा नित्य आहे, त्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. हा नित्य आहे, सर्वगत आहे म्हणजे सर्वव्यापी आहे, एकाच वेळेला सर्व व्यापून राहिलेला आहे. आपण एकदेशी असतो, जसे तुम्ही इथं आहात तेव्हा तुमच्या घरी नाही आहात. आत्मा मात्र एकाच वेळेला सर्वत्र असतो, सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम स भूमी ही विश्वतो हो आवृत्त्या अत्यतिष्ठत दशांगुलम असं उपनिषद त्याचं वर्णन करतात. भूमी आणि सर्व विश्व व्यापून 10 अंगुळ वर शिल्लक राहतो. जे काही व्यापायचं आहे ते सगळं व्यापल्यानंतर इतका तो सर्वगत आहे, तो अत्यंत स्थिर आहे. समर्थांनी निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक सांगितला ना, तो अत्यंत स्थिर आहे, निश्चळ आहे, तो अभिकारी आहे, तो अचल आहे आणि अतिशय पुराण सनातन असा आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत सनातन असून देखील नित्य नूतन आहे. सनातन अपि नवाहा असा आहे. हे जे सर्वगत आणि सनातन हे जे आत्म्याचं वर्णन आहे, तर विनोबांनी इक्वेशन मांडल्यासारखं केलेलं आहे. सर्वगत अधिक सनातन बरोबर दिक् कालातीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. दिशा आणि काळ यांच्या पलीकडचा असा तो आहे. अशा प्रकारे ही आत्मलक्षणं जी आहेत ती ज्याच्या ठिकाणी स्थिरत्वानी राहिली तो स्थिर बुद्धी प्राप्त झालेला पुरुष. पण याच्यात अडचण अशी आहे की ही केवळ चिंतनात्मक आहेत आणि याचं चिंतन जरी केलं तरी आपली इंद्रिय आहेत ती अपसुक विषयांना बळी पडतात. याचं चिंतन जरी केलं तरी आपली कर्म चुकत राहतात. याचं चिंतन जरी केलं तरी कोणतं कर्म करावं कोणतं कर्म करू नये याचा निर्णयच होत नाही. काही कर्म करू नयेत असं आपल्याला वाटतं, ती खरं तर शास्त्रांना अपेक्षित असणारी करू नयेत अशीच सांगितलेली आहेत का याचाही निर्णय होत नाही. केवळ आत्म्याच्या चिंतनाने देहधारी व्यक्तीच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या त्रुटींचा अनुभव देहधारी व्यक्ती करतच राहते. प्रत्यक्ष वर्तन करत असताना आत्म्याची लक्षणं एका बाजूला राहतात आणि देहधारी व्यक्ती आपल्या देहातूनच याचा विचार करत राहते. असं असल्यामुळे तो अव्यक्त आहे म्हणजे कसा अव्यक्त आहे हे कळतच नाही. तो निराकार आहे, आकारच नाही याची देहधारी व्यक्ती कल्पनाही करू शकत नाही. त्याच्या बुद्धीत देखील ते बसत नाही. अचिंत्य म्हटलेलं असेल तरी त्याची बुद्धी त्याच्याविषयी चिंतन करू धावते. असं असल्यामुळं केवळ आत्म्याबद्दल माहिती सांगून देखील उपयोग होत नाही. म्हणून भगवंत असं म्हणतात की ही तुला आत्मवस्तूच्या विवेकासंबंधी गोष्ट जरी सांगितली तरी देखील त्याच्या प्राप्तीच्या उपायासंबंधी तुला काही सांगतो असं भगवंत म्हणाले. ते त्याकरता म्हणाले. हा आत्मविचार हा अर्धा विचार आहे. तो जरी पूर्ण असला तरी या क्षणाला मला तो अर्धा आहे, कारण मी आत्मविचारात स्थिर झालेलो नाही. तो जन्म मरण रहित आहे असं म्हटलं तरी मला मृत्यूची भीती वाटते, कारण मी मला स्वतःला देह समजतो. तो अत्यंत आनंद स्वरूप आहे असं त्याचं वर्णन जरी ऐकलं तरी संसाराच्या अनेक आकांक्षांनी माझ्या ठिकाणी दुःख भरून राहिलेलं आहे. मी माझ्या आनंद स्वरूपाची प्रचिती घेऊ शकत नाही अशी अडचण आहे. याच्यावर उपाय काय? म्हणून भगवंत असं म्हणतात की आत्म्याच्या प्राप्तीच्या उपायाची बुद्धी ही तुला सांगणं गरजेचं आहे. केवळ आत्म्याची लक्षणं सांगून भागणार नाही, कारण आत्म्याची लक्षणं ही केवळ चिंतनात्मकच राहतील. निश्चयात्मक अशा आत्मबुद्धीची जी प्रॅक्टिस आहे, आचरण आहे, ते कर्म करतानाच होऊ शकेल. कर्माव्यतिरिक्त कर्माला बाजूला सारून केवळ आत्मविचार तुम्हाला कुठूनच कुठं घेऊन जाण्याची शक्यता नाही. तीही आहे पण असे धैर्यशील महात्मे फार कमी. त्या मार्गाला भगवंतांनी कुठं संन्यास योग असं म्हटलेलं आहे, कुठं सांख्य योग असं म्हटलेलं आहे, कुठं अव्यक्तोपासक असं म्हटलेलं आहे, पण त्या मार्गाविषयी भगवद्गीता काहीही बोलत नाही. तो अत्यंत कठीण आहे असं म्हणून प्रत्येक वेळेला भगवंतांनी तो विषय बाजूला ठेवलेला आहे. आणि आपण ऐकणाऱ्यांच्या पक्षी आता या क्षणाला असंच धरू की तो मार्ग आपल्यासाठी नाहीये. म्हणून भगवंतांनी योग बुद्धी अर्जुनाला सांगितली, कर्मयोग युक्ती अर्जुनाला सांगितली. ती कर्मयोग युक्ती सांगणारे दोन सुप्रसिद्ध श्लोक भगवद्गीतेमध्ये या दुसऱ्या अध्यायात आले. तो म्हणजे 47 आणि 48 क्रमांकाचे असे दोन श्लोक. त्याच्यातला पहिला श्लोक, कर्मणी एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगः तू अकर्मणी, हा पहिला श्लोक. तुझा कर्मामध्ये अधिकार आहे, देह धारण करून आलायस तेव्हा तू कर्म करणारच, कारण जिथं झोपून राहणं काहीही न करणं हे देखील क्रियापद म्हणून योजलं जातं. उठणं बसणं झोपणं ही देखील जिथं क्रियापद समजली जातात. देह तुझा कर्म करेल, झोप देखील क्रियाच आहे, त्यामुळं तुला कर्म न करता राहता येणार नाही. कर्माच्या ठिकाणी तुझा अधिकार आहे आणि इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे, तर तू कर्म करत राहणारच. कर्म सोडीन असं म्हटलं तर केवळ समोरच कर्म सोडशील आणि दुसरं कोणतं तरी धरशीलच. अर्जुन इथून जरी पळून गेला असता तरी देखील रानात जाऊन वनात जाऊन तिथं त्याने शिकारच केली असती. अशी हकीकत आहे की पाशुपती अस्त्र मिळवण्यासाठी तो तपश्चर्या करत बसलेला होता. त्याच्यावर शंकर प्रसन्न झाले. शंकर प्रसन्न झाले आणि एवढी मोठी गोष्ट जोखीम तो मागत होता, त्याला द्यायची होती, तर त्यासाठी तो योग्य वीर आहे की नाही हे पाहण्यासाठी शंकरांना त्याची परीक्षा घ्यायची होती. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की एक रानडुक्कर उधळलं आणि ते जोरात अर्जुनाच्या दिशेने आलं. तपश्चर्याला बसलेल्या डोळे मिटून बसलेल्या अर्जुनाला ते समजलं, समजतं, आपल्यालाही समजतं. बाहेर ब्रेकचा आवाज झाला, समजतो की नाही. गाडी, रहदारी, बोलणं तसं अर्जुनाला समजलं, त्याच्यात काही बिघडलं नाही. साधनं करत असताना बाहेरचा आवाज येणार, तो समजणार. अर्जुनाला धोक्याची जाणीव झाली, हेही बरोबर आहे. पण अर्जुनाने डोळे उघडले, त्यांनी पाहिलं रानडुक्कर येतो आहे आणि शेजारी ठेवलेलं गांडीव धनुष्य अर्जुनाने उचललं आणि त्या डुकराला बाण मारला. तपश्चर्याला बसलेला असताना धनुष्य काय करायचं होतं? अर्जुनाची जी क्षात्र प्रवृत्ती होती ती क्षात्र प्रवृत्ती असल्यामुळं तपाला बसलेला असताना देखील धनुष्य जवळ होत. तुम्ही बसलात सुरा वगैरे काही तलवार तुमच्या जवळ आहे कुठं? मी परवा एका आपल्या केंद्रातल्या साधकांकडे गेलो होतो तर पंजाब मधून त्यांना गुरुद्वारातून एक तलवार दिली, ती धार न लावलेली होती. मी म्हणलं मुळीच लावू नका त्याला धार, आपल्याला धार असलेली तलवार नकोच. एक तर ते अवैध शस्त्रच राहतं धार असलेली तलवार घरात ठेवणं, आणि आपण धार असलेली तलवार ठेवून करणार काय? नको. जो तपाला बसलेला आहे तर तो अशा रीतीने जवळ धनुष्य घेऊन बसलेला होता. त्यामुळं युद्ध सोडून पळून जाणं असं जरी अर्जुनाने करायचं ठरवलं तरी देखील तिथं परत त्याची ती क्षात्र ही तात्कालिक गोष्ट आहे. युद्ध नको वाटणं ही ती जागी झालीच असती. कर्मामध्ये अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, पण फळाच्या ठिकाणी तू अधिकार राखू नकोस. तुझा अधिकार आहे असं भगवंत म्हणतात. स्वामीजी म्हणायचे न फलेषु म्हणत नाहीत. फळात अधिकार नाही असं भगवंतांना सांगायचं नाही. मा याचा अर्थ तुझा अधिकार असला तरी तू बजावू नकोस. फळामध्येही आहे, पण आपला आहे असं समजून तू कर्म करू नकोस. आत्मविषयक तत्वज्ञान डोक्यात ठेवून कर्म करत असताना फळ देहबुद्धी वाढवतो, आत्मबुद्धी निघून जाते. म्हणून फळाविषयी अधिकार असला तरी तू फळाविषयी अधिकार आहे असं समजू नकोस. कर्म मात्र करत राहा. मा कर्म फल हेतुर्भू, आणि कर्म फळ हेतू ठेवून करू नकोस. फळाविषयी अधिकार आहे असं समजूही नकोस आणि प्रत्यक्ष कर्म करताना फळ हेतूनी कर्म करू नकोस. माते संगहा तू अकर्मणी, आणि अकर्म म्हणजे कर्म न करण्याच्या विषयी आवड तुला नसावी तसा संग तू धरू नको. कर्म सोडण्याविषयी आवड धरू नको. असंगाची तू चिंता करू नको. तुला जर असंग व्हायचं असेल तर आत्म्याचं स्वरूपच मुळात निसंग असल्यामुळं अकर्म हे आत्म्याचं स्वरूप आहे, देहाचं नाही. त्यामुळं देहवान असलेला तू माते संगहा तू अकर्मणी, देह कर्म करणार नाही अशा प्रकारे धरू देखील नको, चिंतन देखील करू नको. आत्मप्राप्तीनंतर सहजच तू अकर्म आत्मदशा प्राप्त करून घेशील. दुसरं म्हणजे कर्म न करण्याच्या वासनेनी देखील आत्मा दुरावतो. देहानी मुळीच कर्म करणार नाही हाही अहंकारच आहे आणि त्यामुळं आत्मा दुरावण्याची शक्यता आहे. म्हणून माते संगहा तू अकर्मणी, कर्म न करण्याविषयी तू संग धरू नको. हे जे एवढे जे चार कंडिशन्स आहेत त्याला भगवंतांनी योगस्थ असं म्हटलं. अशा रीतीने तू योगस्थ हो आणि कुरु कर्माणी कर्म कर, संगम त्यक्त्वा धनंजय, मी देह हा संघ सोडून तू कर्म कर. सिद्ध्य सिद्ध्यो हो समो भूत्वा, आणि ते कर्म सिद्ध होवो किंवा असिद्ध राहो, हे दोन्ही तू सम बुद्धीनीच पहा. समत्वम योग उच्यते, अशा समत्व बुद्धीमध्ये राहणं यालाच योग असं म्हणतात. ते जे सांगतात ना तुला योग बुद्धी सांगतो, तीही योग बुद्धी आहे. या सहा कंडिशन्स लक्षात ठेवणं ही योग बुद्धी भगवंतांनी सांगितली, आणि याच करता पुढे कर्मयोग भगवद्गीतेमध्ये आला. आत्म्याच्या प्राप्तीच्या उपायाची बुद्धी मी तुला सांगतो असं म्हणून भगवंतांनी या चार गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. आत्मलक्षणाचा जो निश्चय आहे तो निश्चय करावा, चिंतनाने करू नये असं नाही, तो करावा. आणि कर्म करताना तो निश्चय ठेवून कर्म करण्याची कसरत करावी. ही तारेवरची कसरत आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, वस्त्राच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे, पण तसंच करावं. जर आत्मा प्राप्त करून घ्यायचा असेल, सायोज्य मुक्ती भोगायची असेल, आत्मनिवेदनाला जर प्राप्त व्हायचं असेल, तर याच्याशिवाय पर्याय नाही. कर्म करताना प्रत्यक्षात या निश्चयाच्या विपरीत वर्तन होऊ नये, म्हणून जी योग बुद्धी आहे ही योग बुद्धी पुरेपूर लक्षात ठेवावीत आणि कर्म करावीत असं भगवंतांना म्हणायचंय. आणि प्रत्यक्ष कर्म करताना त्याचा सरावच करत राहणं. आत्ताचं माझं कर्म चुकलं, त्या बोधाने नाही झालं, तर लगेच पुढे कर्म मला आहेच. साधनेपेक्षा कर्माची जी साधना आहे, ध्यानाला अथवा नामाला बसण्याची साधना, याला वेळेची फार मर्यादा आहे. तुम्ही अर्धा तास, तास, दीड तास, दोन तास साधना कराल, आणि ती साधना झाल्यानंतर पुन्हा तुमच्या जीवनात साधना अवतरेल दुसऱ्या दिवशी, अथवा दोन वेळेला साधना करत असाल तर संध्याकाळी वगैरे थोडा वेळ. त्यामुळे आज ध्यान जर जमलं नाही, तर ध्यान जमवण्यासाठी परत तुम्ही उद्या ध्यानाला बसणार. पण कर्माचं असं आहे की आत्ता हातात घेतलेलं कर्म या बोधाने नाही जमलं, तर ठीक आहे, पुढे लगेच कर्म आहेच, ते कर्म या बोधाने करणं, जमवणं, असा अभ्यास करू. अभ्यासाला अंत नाही कर्मयोगाचा. याचा परिणाम काय होतो अशा प्रकारच्या अभ्यासाचा? तर याचा परिणाम म्हणून बुद्धियोग प्राप्त होतो. हा जो बुद्धियोग आहे, त्या बुद्धियोगामध्ये सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी, आत्मविषयक तत्वज्ञान आणि कर्म करण्याची कला, ज्याला योग असं म्हटलं, योग कर्मसु कौशलम, ही कला, या दोन्हीचा बुद्धी योग या शब्दामध्ये अन्वय आहे, समन्वय साधलेला आहे, संधी केलेला आहे. त्यामुळे आत्मविषयक तत्वज्ञान लक्षात ठेवून कर्म करण्याची कला देखील संपादन करणं हा बुद्धियोग झाला. अशा रीतीने जो बुद्धियुक्त होतो तो ज्ञानी होतो, म्हणजे भगवद्गीतेच्या भाषेत मनीषिणा असा होतो. तो फलत्याग साधतो. फलत्याग हा शब्द इथपासून भगवद्गीतेत जो आला, भगवद्गीतेचा क्रम नेहमी फलत्याग आणि मग शांती, ब्रह्मप्राप्ती असाच राहिलेला आहे. हा फलत्याग साधतो आणि जन्मबंध विनिर्मुक्त होतो, आणि तो सुख रूप अशा ब्रह्मस्थित भावनेमध्ये जातो. भगवंत म्हणतात, कर्मजम बुद्धियुक्ताही फलम त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः. पदम गच्छन्त्य अनामयम अनामय अशा अत्यंत सुख स्वरूप जिथे किंचितही दुःख नाही अशा स्थितीला तो प्राप्त होतो. हे जीवनाचं चरम लक्ष आहे असं प्राप्त होणं. हे त्याच्या परिणाम स्वरूप जर काही होत असेल तर जी श्रुती श्रुतीवी प्रतिपन्ना असं विशिष्ट शब्द भगवंतांनी वापरलाय. जे श्रुतींचा बोध देखील ऐकून गोंधळलेली बुद्धी, केवळ आत्म्याचं लक्षण ऐकून गोंधळलेली बुद्धी, श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला, बुद्धी गोंधळते केवळ आत्म्याचं वर्णन ऐकून, ती या युक्तीने निश्चल होते. आणि एकदा निश्चल झाली की मग समाधावचला बुद्धी ही ती अत्यंत समभावनेला प्राप्त होते. कोरडं आत्मविषयक तत्वज्ञान ऐकून ऐकून बुद्धीचा गोंधळ होतो. एक भगिनी आपल्या केंद्रात खूप येत असत, स्वामीजींकडे येत असत. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील 4-5 वर्ष खूप येत असत, माझ्या घरीही येत असत. आणि मग बरेच दिवस त्या दिसल्याच नाहीत. त्या जेव्हा भेटल्या तेव्हा मला म्हणाल्या की तर आत्मान परमात्मान ते सगळं ऐकून मला आता वीट आलाय. मी केंद्रात येणं वगैरे बंद करून टाकलंय. आत्मान परमात्मान ब्रह्म म्हणाल्या सगळा घोटाळा. श्रुती वि प्रतिपन्नाते केवळ आत्मविषयक तत्वज्ञान ऐकून ऐकून बुद्धीचा होणारा जो घोटाळा राहतो, अशी तुझी बुद्धी जेव्हा समाधीमध्ये स्थिर होईल, समाधावचला बुद्धी ही, केंद्रात येणं म्हणजे केवळ असं ऐकत ऐकत बसणं, तर तुम्ही खरंच कंटाळून जाल. तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष काही करायला लागाल, तुमची बुद्धी जेव्हा अचल होईल समाधी स्थितीमध्ये, तुम्हाला तुमचं स्वतःचं सुख जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच काहीतरी धडगत आहे. अशा रीतीने समाधीमध्ये म्हणजे आत्म्यामध्ये ती बुद्धी जेव्हा या बुद्धी योगानी स्थिर आणि निश्चल अशी होईल, तेव्हा तू खऱ्या मुख्य योगाला प्राप्त होशील असं भगवंत म्हणाले. हा एक भगवद्गीतेचा अतिशय महत्वाचा श्लोक, 53वा श्लोक. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. ही जी समाधावचला बुद्धी ही आत्म्यामध्ये स्थिर झालेली स्थिर बुद्धी, हा शब्द अर्जुनाला इतका भावला की बास रे बास. अर्जुनाला अशा प्रकारे होऊ शकत आणि जीवन इतक्या उंच पातळीवर जाऊ शकत असं जेव्हा भगवंत म्हणाले, ते ऐकल्याबरोबर अर्जुनाला स्थितप्रज्ञाच्या जीवनाविषयी मोठी उत्कंठा उत्सुकता निर्माण झाली की हे ठीक आहे की आत्मविषयक तत्वज्ञान आणि योगबुद्धी याचा आचार मला तू करायला सांगतो आहेस, पण अशी बुद्धी स्थिर झालेले जे पुरुष आहेत स्थितप्रज्ञ असा अर्जुनाच्या मुखातून शब्द भगवंतांनी लिहिलेला आहे. कोणाला म्हणायचं? आमच्या समोर कोण असा पुरुष? अशी आत्म्यामध्ये बुद्धी स्थिर झालेला स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव अशी समाधावचल बुद्धी समाधी स्थितीला प्राप्त झालेली अचल स्थिर बुद्धी ज्याला लाभलेली आहे असा स्थित प्रज्ञ मी कोण म्हणायचा कोण जाणायचा तो कसा असतो स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीही किम प्रभाषेत आणि असा स्थित प्रज्ञ बोलतो कसा तो जर असेल तर कुठं जगात अस्तित्वात जर असेल विश्वामध्ये इतका तू वर्णन करून सांगतोस असा तर तो बोलत तर असेल जेव्हा बोलत असेल तेव्हा कसा बोलत असेल तो बसत तर असेल तो जर बसत असेल तर कसा बसत असेल किम आसीत व्रजेत किम तो जर चालत असेल परिक्रमा करत असेल तर तो चालतो कसा अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारला तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझ निके ते पूस पा उन्मेखे मनाचे नी तुझ मन ज्ञानाने भरून गेलेलं दिसतंय त्या तरतरीत झालेल्या मनाने तू विचार असं भगवंत अर्जुनाला म्हणतात या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णाते काय म्हणिते स्थित प्रज्ञाते ओळखो केवी असा स्थित प्रज्ञ आम्ही ओळखायचा कसा त्याची काही लक्षणं आहेत की नाहीत आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्ही जाणीजे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी बिलसे देवा सांगावे ते ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणु परब्रह्माचंच अवतरण ज्याच्यामध्ये झालेलं आहे असं काल आपण श्लोक पाहिला ना ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च हे सांगायला भगवंतांना स्वतःविषयी 14व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक उच्चारावा लागला इथं ज्ञानेश्वर महाराजांनी किती भगवद्गीता सुरू होते ना होते तो हा शब्द वापरला तव परब्रह्म अवतरणु जो षट गुणाधिकरणु तो काय तेथ नारायण बोलतू असे त्यांनी काय उत्तर दिलं प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्तदुच्यते पुढच्या वेळेला बघू हरि विठ्ठल विठ्ठल नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ॐ शान्ति 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 हरी 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 ज्ञानोपा माउली स्वामी बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।